नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15,70,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार. सुमारे 16,00,000 रोजगार निर्मिती होणार. निवडणुकीतल्या उत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्राला केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार जाहीर. जळगाव इथं रेल्वे अपघातात 12 जणांचा मृत्यू. वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला शाश्वत पाणी उपलब्ध होणार, मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही. आणि बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेच्या 10व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय मंत्रिमंडळानं राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. 2023-24 या आर्थिक वर्षात या मोहिमेअंतर्गत देशात आयुष्मान आरोग्य मंदिरांची संख्या 1,72,000 झाली आहे, तर सरकारच्या डायलिसिस मोहिमेचा 4,50,000 रुग्णांना लाभ झाल्याची माहिती गोयल यांनी दिली. ते म्हणाले,
नेशनल हेल्थ मिशन के द्वारा जिस प्रकार के ऐतिहासिक टारगेट्स को मीट करने का काम गत 10 वर्षों में माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हुआ है, लगभग 12 लाख हेल्थ केयर के वर्कर्स 2021 से 22 के बीच में नेशनल हेल्थ मिशन के साथ जुड़े 220 करोड़ से अधिक कोविड-19 के वैक्सीन डोजेस देश भर में दिए गए. 2023-24 तक 1,72,000 आयुष्मान आरोग्य मंदिर सेंटर्स खुल चुके हैं.
2025-26 पणन हंगामासाठी कच्च्या तागाच्या किमान हमी भावात प्रति क्विंटल 315 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं कालच्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे कच्च्या तागाला यावर्षी 5,650 रुपये प्रति क्विंटल असा किमान हमी भाव मिळेल. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत राज्य सरकारनं रिलायन्स उद्योग समूहासोबत 30 खर्व अर्थात 3,00,000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. या कराराच्या माध्यमातून सुमारे 3,00,000 रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले,
3,05,000 कोटी रुपयाचा हा एमओयू आहे. या एमओयूच्या माध्यमातून रिलायन्स इंडस्ट्रीज ही विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे की जास्तीत जास्त ही इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिस सेक्टरमध्ये जात असल्यामुळे त्यातनं जवळपास 3,00,000 लोकांना जॉब्स मिळू शकतील अशा प्रकारची ही इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी येते आहे.
दरम्यान या गुंतवणूक परिषदेत काल दुसऱ्या दिवशीपर्यंत महाराष्ट्रात 15,70,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे 54 सामंजस्य करार करण्यात आले. यातून जवळपास 16,00,000 रोजगार निर्मिती होणार आहे. मैत्री कायद्याला अधिक बळकट करण्यासाठी राज्य सरकार एक विशेष पोर्टल तयार करत असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. ते काल दावोस इथून पत्रकारांशी बोलत होते. या पोर्टलबाबत अधिक माहिती देताना सामंत म्हणाले,
पोर्टल आल्यानंतर उद्योजकांना कमीत कमी वेळामध्ये सगळे दाखले मिळायला त्याचा उपयोग होणार आहे. देशातलं हे पहिलं पोर्टल असं आहे की ऍप्लिकेशन कसं करायचं आणि ऍप्लिकेशन केल्यानंतर ते ऍप्लिकेशन नक्की कुठं आहे हे दाखवणारं पोर्टल पुढच्या 8 दिवसांमध्ये कॅबिनेटच्या निमित्तानं आम्ही महाराष्ट्रामध्ये आणतोय. त्याचं देखील अनेक उद्योजकांनी स्वागत केलेलं आहे.
निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाचे पुरस्कार काल जाहीर झाले. महाराष्ट्र जम्मू काश्मीर तसंच झारखंड राज्य निवडणूक आयोगाची यंदाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना टपाली मतपत्रिका देवाणघेवाण कार्यवाहीसाठी उत्कृष्ट नियोजनाचा पुरस्कार, सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गौरवण्यात येणार आहे. उत्कृष्ट वार्तांकनाचा पुरस्कार माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे तत्कालीन संचालक डॉ राहुल तिडके आणि उपसंचालक दयानंद कांबळे यांना जाहीर झाला आहे. येत्या शनिवारी राष्ट्रीय मतदार दिनी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. जळगाव जिल्ह्यात काल एका विचित्र दुर्घटनेत 12 रेल्वे प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेनंतर अनेक प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या, मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसखाली हे प्रवासी सापडले. या घटनेत 11 प्रवासी जखमी झाले. काल दुपारी जळगाव ते पाचोरा दरम्यान पारधाडे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्याचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या वारसांना राज्य शासनाकडून 5,00,000 रुपयांची मदत तर जखमींवर सर्व उपचार मोफत करण्यात येतील असं जाहीर केलं.
जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकादेवी ही 3 शक्तीपीठं जोडणाऱ्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला आता गती आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं यासाठीच्या पर्यावरणीय परवानग्यांची प्रक्रिया सुरू केली असून आता मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन स्वरूपात शाश्वत पाणी उपलब्ध होणार असल्याचं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. या प्रकल्पाबाबत जागतिक स्तरावरील बँकांच्या प्रतिनिधींसोबत काल मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या योजनेत मराठवाड्यातली 11 मोठी धरणं जलवाहिनीद्वारे जोडून सर्व शहरं तसंच गावांना पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोकाखाली अटकेत असलेला आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा सत्र न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर कराड याला काल जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, त्यावेळी विशेष सत्र न्यायाधीशांनी हा निर्णय दिला. जालना इथल्या प्रसिद्ध योग शिक्षक संगीता लाहोटी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा नोकर भीमराव धाडे याला जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी जन्मठेप आणि आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे. 14 डिसेंबर 2021 रोजी लाहोटी यांची राहत्या घरी हत्या झाली होती. बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचा 10वा वर्धापन दिन काल सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग हा पुरुषांच्या बरोबरीनं असायला हवा, तरच देशाची खऱ्या अर्थानं प्रगती होईल असं मत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केलं. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यात मुलींचा घटता जन्मदर ही चिंतेची बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. या दशकपूर्तीनिमित्त जिल्हाभरात मानसिक स्वास्थ्य आणि कौशल्य विकास अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र शासनाचा अॅग्रीस्टिक या डिजिटल उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक 15 फेब्रुवारीपर्यंत काढून घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी केलं आहे. यासाठी गावनिहाय शिबीर घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. कोलकाता इथं झालेल्या पहिल्या T20 क्रिकेट सामन्यात काल भारतानं इंग्लंडचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघानं दिलेलं 133 धावांचं लक्ष भारतानं 13व्या षटकात पूर्ण केलं. 5 सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना येत्या शनिवारी चेन्नई इथं खेळला जाणार आहे. दरम्यान महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालील T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा सामना आज श्रीलंकेसोबत होणार आहे. राज्यस्तरीय ग्राफलिंग शालेय कुस्ती स्पर्धेत धाराशिवची महिला मल्ल पौर्णिमा खरमाटे हिनं सुवर्णपदकाची कमाई केली. या विजयामुळे पौर्णिमाची 19 वर्षांखालील राष्ट्रीय क्रीडा कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. धाराशिव जिल्हा क्रीडा पुरस्कार काल जाहीर झाले. गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार रितेश जाधव यांना तर खो खो खेळाडू विजय शिंदे आणि संपादा मोरे यांना गुणवंत खेळाडूचा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण होईल. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानाला 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15,70,000 कोटी रुपये गुंतवणुकीचे सामंजस्य करार. सुमारे 16 लाख रोजगार निर्मिती होणार. निवडणुकीतल्या उत्तम कामगिरीसाठी महाराष्ट्राला केंद्रीय निवडणूक आयोगाचा पुरस्कार जाहीर. आणि वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला शाश्वत पाणी उपलब्ध होणार, मंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.